आतापर्यंत आपण लिंक लिस्टचे कोणकोणते प्रकार आहेत आणि लिंक लिस्ट काय आहे हे बघितले. तसेच आपण लिंक लिस्टचे ऍप्लिकेशन बघितले. सिंगली लिंक लिस्टचे काही ड्रॉबॅक आहेत म्हणून आपण डबली लिंक लिस्टचा उपयोग करतो. डबली लिंक लिस्ट ही सिंगली लिंक लिस्ट पेक्षा किती इफिशियंट आहे हे आपल्याला माहितच आहे. त्यानंतर आपण डबली लिंक लिस्ट क्रिएट कशी करावी, तसेच नोड इन्सर्ट करता येतो, लिस्ट सर्च करता येते, तसेच लिस्ट सॉर्ट देखील करता येते. ह्या सर्व प्रोसिजर आपण अभ्यासल्या आहेतच. तसेच आपण डबली लिंक लिस्ट मध्ये इन्सर्शन कसे होते हेही बघितले. त्यासाठी आपण 3 सिच्युएशन अभ्यासल्या आहेत. त्या कुठल्या? तर इन्सर्शन ऑफ अ नोड इन द बिगिनिंग ऑफ द DLL, सेकंड इन्सर्शन ऑफ अ नोड इन द मिडल ऑफ द DLL and third insertion of a node in the end of the DLL. या 3 सिच्युएशनचे अल्गोरिदम यूज करून आपण त्यांचे प्रोग्राम कोड अभ्यासलेले आहेत. आणि जी लिस्ट आपण तयार केलेली आहे ती कशी आहे, तर त्यामध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, 95, 30, 65, 35, 80 आणि 40. आता ह्याच लिस्टचा उपयोग करून आपण डिलिशन ऑफ नोड फ्रॉम DLL च्या 3 सिच्युएशन अभ्यासणार आहोत. त्या सिच्युएशन आपण याच लिस्ट वर अप्लाय करू. तर त्या 3 सिच्युएशन कुठल्या? डिलिटिंग द फर्स्ट नोड ऑफ द लिस्ट, डिलिटिंग द मिडल नोड ऑफ द लिस्ट, डिलिटिंग द लास्ट नोड ऑफ द लिस्ट. आता या तिघही सिच्युएशन साठी आपण एक अल्गोरिदम बघणार आहोत. तर आता ह्या अल्गोरिदमची सुरुवात ही नेहमीप्रमाणेच, आपल्याला लिस्ट मधील नोड डिलीट करायचे आहेत म्हणून आपण सर्वप्रथम हेड पॅरामीटर युज करून डिलीट फंक्शन डिफाइन करणार. त्यानंतरची स्टेप तुम्हाला सुद्धा आता पाठ झालीच असणार. तर ती स्टेप म्हणजे आवश्यक असणारे पॉइंटर व्हेरिएबल हे आपण डिक्लेअर करणार. त्यासाठी आपण पॉइंटर टेम्प आणि ओल्ड हे पॉइंटर डिक्लेअर करणार. तसेच आपण इंटीजर व्हेरिएबल आय आणि लॉक हे व्हेरिएबल डिक्लेअर करणार. त्यानंतर युजरला जो नोड डिलीट करायचा आहे तो विचारावा. जर युजर थ्रू लोकेशन इज इक्वल टू 1 असेल तर डबली लिंक लिस्ट मधील फर्स्ट एलिमेंट डिलीट करावा, म्हणजेच नोड फर्स्ट हा डिलीट करावा. तर आपल्या लिस्ट मधील फर्स्ट नोड मधील एलिमेंट कुठला आहे, तर तो 95. यासाठी आपल्याला काही लिंक युज कराव्या लागतात. त्या अशा, सेट टेम्प पॉइंटर पॉइंट्स टू हेड, म्हणजे टेम्पररी पॉइंटरला असा सेट करावा की तो हेडला पॉइंट करेल. फॉरवर्ड हेड पॉइंटर पॉइंट्स टू सेकंड नोड, म्हणजे हेड पॉइंटरची फॉरवर्ड लिंक ही सेकंड नोडला पॉइंट करेल. सेट प्रिव्हियस लिंक ऑफ हेड पॉइंटर टू नल, हेड पॉइंटरची प्रिव्हियस लिंक काय असणार आहे तेव्हा नल. प्रिंट द डेटा ऑफ द नोड विच इज टू बी डिलीटेड, नाऊ डिलीट द टेम्पररी पॉइंटर दॅट इज फर्स्ट नोड बाय युझिंग फंक्शन फ्री टेम. त्यानंतर फंक्शन कॉल करण्यासाठी हेड पॉइंटर रिटर्न करावा. या प्रकारे लिस्ट मधील फर्स्ट नोड हा डिलीट होणार. आता तुमची लिंक लिस्ट कशी दिसणार ते तुम्हाला स्लाइड वर दिलेलेच आहे. आता लिंक लिस्ट मध्ये कुठले एलिमेंट असणार आहेत, तर 30, 65, 35, 80 आणि 40. कारण आपण फर्स्ट नोड डिलीट केला, त्यातील एलिमेंट कुठला डिलीट झाला, 95, म्हणून आपली लिस्ट या प्रकारे असेल. आता लिस्ट मध्ये हेड कोणाला पॉइंट करणार, तर 30 एलिमेंटला. आता आपल्याला जर लिस्ट मधील सर्वात शेवटचा नोड डिलीट करायचा असेल तर त्यात सर्वात शेवटच्या नोड मधील एलिमेंट कुठला, तर 40. त्यानंतर हेड नोडला टेम्पररी पॉइंटर टेम्प हा पॉइंट करणार. तसेच त्यानंतर आपण लिस्ट ही ट्रायव्हर्स करावी, कारण आपल्याला लास्ट नोड हवा आहे ना म्हणून. त्यानंतर टेम्पररी पॉइंटरची नेक्स्ट लिंक ही नल करावी आणि टेम्पररी पॉइंटर टेम्पच्या प्रिव्हियस नोडला ओल्ड या पॉइंटरने पॉइंट करावा. टेम्पररी पॉइंटरची प्रिव्हियस लिंक ही ओल्डला सेट करावी आणि आता टेम्पला डिलीट करायचे, म्हणजेच लिस्ट मधील लास्ट नोड डिलीट होणार. त्यासाठी प्रथम काही स्टेप फॉलो कराव्यात. त्या अशा, सेट नेक्स्ट लिंक ऑफ द ओल्ड टू नल, प्रिंट द डेटा ऑफ द नोड विच इज टू बी डिलीटेड, नाव युझिंग द फंक्शन फ्री डिलीट द टेम्पररी नोड. या पद्धतीने तुमच्या लिस्ट मधील लास्ट नोड हा डिलीट केला जाईल. लिस्टच्या लास्ट लोकेशनच्या नोड मधील आपण 40 हा एलिमेंट डिलीट केला, तर आता लिस्ट कशी असणार आहे, 30, 65, 35 आणि 80. आता आपण या लिस्ट मधील थर्ड लोकेशनचा नोड म्हणजेच 35 हा एलिमेंट डिलीट करू. तर त्यासाठी पुन्हा आपण टेम्प पॉइंटर हेड नोडला पॉइंट करावा. टेम्पररी पॉइंटरच्या सहाय्याने लिस्ट ट्रायव्हर्स करावे. आपण लिस्ट ट्रायव्हर्स का करतो, तर आपल्याला जो नोड हवा आहे त्या नोडच्या लोकेशन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला लिस्ट ट्रायव्हर्स करावी लागणार. आणि आपल्याला जे लोकेशन हवे आहे तेथपर्यंत आपण जर पोहोचलो, आपल्याला हवे असणारे लोकेशन कुठले तर थर्ड लोकेशन. आपण जर या थर्ड लोकेशन पर्यंत पोहोचलो तर थर्ड लोकेशनचा नोड त्यातील एलिमेंट 35 हा डिलीट करावा. ओल्ड पॉइंटर टेम्पच्या प्रिव्हियस नोडला त्यावेळेला पॉइंट करेल. कशासाठी? तर टेम्पची प्रिव्हियस लिंक ओल्डला सेट करण्यासाठी. म्हणजेच ओल्ड इज इक्वल टू टेम्प पॉइंट्स टू प्रिव्हियस. त्यानंतर ओल्डचा नेक्स्ट पॉइंटर हा टेम्प नोडच्या नंतर येणाऱ्या नोडसाठी सेट करावा. म्हणजे 35 एलिमेंट नंतर 80 एलिमेंटला. म्हणजेच ओल्ड पॉइंट्स टू नेक्स्ट इज इक्वल टू टेम्प पॉइंट्स टू नेक्स्ट. त्यानंतर टेम्प पॉइंट टू नेक्स्ट पॉइंट टू प्रिव्हियस इज इक्वल टू ओल्ड. आणि लास्ट फ्री फंक्शन युज करून आपण थर्ड लोकेशन मधील 35 एलिमेंट हा डिलीट करू. आता हाच अल्गोरिदम युज करून तुम्हाला स्लाइडवर एक कोड दिलेला आहे, त्यात बघा. सुरुवातीला आपण डिलीट फंक्शन युज केलेले आहे, ते कशासाठी? तर आपल्याला लिस्ट मधील नोड डिलीट करायचा आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला बघा आवश्यक असणारे आपण पॉइंटर हे डिक्लेअर केलेले आहेत, स्ट्रक नोड पॉइंटर टेम्प आणि पॉइंटर ओल्ड. त्याचप्रकारे आपल्याला इंटीजर व्हेरिएबल लागणार आहेत, तर ते देखील आपण यामध्ये डिक्लेअर केलेले आहे, इंटीजर आय आणि इंटीजर लॉग. लॉग हे आपण नोडच्या लोकेशन साठी घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला जो नोड डिलीट करायचा आहे त्याचे लोकेशन आपण प्रिंट करावे. आणि त्यात बघा कंडिशन दिलेली आहे, इफ लॉग इज डबल इक्वल टू 1. म्हणजे जर तुमचे लोकेशन हे फर्स्ट असेल तर तुम्ही लिस्ट मधील सर्वात आधीचा नोड डिलीट कराल. त्यासाठी बघा, आधी टेम्पररी पॉइंटर आपण हा हेडला सेट केला आणि हेड हा नेक्स्टला पॉइंट करणार. त्यानंतर हेड हा प्रिव्हियसला पॉइंट करणार आणि प्रिव्हियस काय असणार आहे तर नल. आणि त्यानंतर आपण टेम्प हे डिलीट करणार. त्यासाठी फ्री टेम्प हे फंक्शन आपण युज केलेले आहे. या पद्धतीने आपण लिस्ट मधील फर्स्ट नोड हा इथे डिलीट करू शकतो. तसेच आता पुढच्या ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन कशासाठी, तर त्याही कंडिशन सेम ह्याच प्रमाणे. जो नोड तुम्हाला डिलीट करायचा आहे त्याचे लोकेशन आधी आपण ठरवायचे आणि त्यानंतर पॉइंटर सेट करून आपण आपल्याला जो नोड डिलीट करायचा आहे तो नोड डिलीट करू शकतो. आणि या पद्धतीने आपण आपल्याला हवा असलेला नोड हा लिस्ट मधून डिलीट करू शकतो. आता बघा, आतापर्यंत आपण डबली लिंक लिस्ट म्हणजे काय ते बघितले. जसे की डबली लिंक लिस्ट मध्ये तीन फील्ड असतात, यापैकी दोन लिंक फील्ड असतात तर एक फील्ड ही डेटा फील्ड असते. दोन लिंक पैकी एक लिंक ही नेक्स्ट नोडची लिंक दर्शवते, म्हणजेच त्याला नेक्स्ट लिंक, लेफ्ट लिंक किंवा फॉरवर्ड लिंक असे म्हणतात. तसेच दुसरी लिंक ही प्रिव्हियस नोडची लिंक दर्शवते, त्यालाच आपण बॅकवर्ड लिंक, प्रिव्हियस लिंक किंवा राईट लिंक असे म्हणतो. अ डबली लिंक लिस्ट मे ऑर मे नॉट बी सर्क्युलर अँड मे ऑर मे नॉट हॅव अ हेड नोड. त्याचप्रकारे डबली लिंक लिस्ट वर होणारे वेगवेगळे ऑपरेशन आपण अभ्यासले आहेतच. आपण बघू लिंक ऑर्गनायझेशनचा उपयोग स्टॅक मध्ये कसा करतात. तुम्हाला सर्वांना हे माहित आहे, स्टॅक इम्प्लिमेंट करताना दोन पद्धतीचा उपयोग होतो. एक म्हणजे सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन, म्हणजेच अॅरे युज करून, आणि दुसरे म्हणजे लिंक ऑर्गनायझेशन चा उपयोग करून. म्हणजेच लिंक लिस्टचा उपयोग करून सर्वप्रथम आपण लिंक स्टॅकचे इंट्रोडक्शन बघूया. तुम्ही स्टॅकचे इम्प्लिमेंटेशन अॅरे युज करून कसे होते हे बघितलेले आहेच. आणि त्यावेळी येणारे प्रॉब्लेम हे कोणते, तर प्रोग्राम एक्झिक्युशन होताना आपण स्टॅकला श्रिंक किंवा ग्रो करू शकत नाही. आणि एकदा स्टॅकची साईज आपण फिक्स केली तर एक्झिक्युशन होत असताना आपण स्टॅक इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकत नाही. तर अॅरे युज करून स्टॅक इम्प्लिमेंट करताना हे ड्रॉबॅक आपल्याला लक्षात येतात. दिस ड्रॉबॅक कॅन बी ओव्हरकम बाय युझिंग लिंक लिस्ट ऑर्गनायझेशन फॉर स्टॅक. जर स्टॅक हा लिंक लिस्ट युज करून इम्प्लिमेंट केला तर त्याला लिंक स्टॅक असे म्हणतात. लिंक स्टॅकचे तुम्हाला मी स्लाइडवर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेले आहे, त्यात बघा. लिंक ऑर्गनायझेशन मधील स्टॅक हा नोडच्या चेन सारखा दिसतोय ना. प्रत्येक नोड मध्ये डेटा एलिमेंट आणि स्टॅक मधील पुढे येणाऱ्या नोडचा पॉइंटर असतो, यातील तो फर्स्ट नोड आहे, त्याला आपण स्टॅकचा टॉप कन्सिडर करू. ज्या पॉइंटरने तो पॉइंट होतो त्याला टॉप म्हणतो. लास्ट नोड म्हणजे बॉटम ऑफ स्टॅक आणि त्याची लिंक फील्ड ही नल सेट करावी. जर स्टॅक हा एम्प्टी असेल तर टॉप इज इक्वल टू नल ही कंडिशन असते. लिंक यूज करून जर आपण स्टॅकचे इम्प्लिमेंटेशन केले तर त्यासाठी फक्त सिंगली लिंक लिस्टचा उपयोग करावा लागेल, कारण स्टॅक डेटा स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे ते कसे लास्ट इन फर्स्ट आउट. लिस्ट मध्ये नवीन आलेला नोड हा टॉपने पॉइंटेड केला जातो. टॉपने पॉइंटेड केलेल्या नोडच्या आधी इन्सर्ट होणार. जसे जसे एलिमेंट इन्सर्ट होणार तसा तसा टॉप पॉइंटर मॉडिफाय होणार. म्हणजे टॉप हा नवीन इन्सर्ट झालेल्या नोडला पॉइंट करणार. जर आपण ह्या थ्री नोडमध्ये 15, 13 आणि 10 हे एलिमेंट इन्सर्ट केले तर टॉप हा 15 नंबरला पॉइंट करेल आणि लास्ट नोड मधील एलिमेंट हा 10, राईट. आता ह्या लिंक स्टॅकचे स्ट्रक्चर कसे डिफाइन करणार तर त्यात बघा, आपल्याला हे माहित आहे यात दोन फील्ड असतात, डेटा फील्ड आणि पुढे येणाऱ्या नोडची लिंक म्हणजे नेक्स्ट लिंक. तर यासाठी स्ट्रक्चर असे डिफाइन होणार ते तुम्हाला स्लाइडवर दिलेले आहे, त्यात बघा. आता यात जो डेटा टाइप दिलेला आहे तो काय इंडिकेट करणार तर स्टॅक हा इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट, स्ट्रक इत्यादी. नेक्स्ट फील्ड काय आहे तर नेक्स्ट नोडला पॉइंट करण्यासाठीची लिंक. आणि टॉप तुम्हाला माहित आहे स्टॅक मधील टॉप मोस्ट एलिमेंटला तो पॉइंट करतो. आणि एम्प्टी स्टॅक, अँड एम्प्टी स्टॅक इज क्रिएटेड बाय इनिशियलायझिंग टॉप टू नल. आणि प्रत्येक इन्सर्शन किंवा डिलिशन ऑपरेशन हे पॉइंटर टॉपच्या नोडला पॉइंट करतो. टॉप ज्या नोडला पॉइंट करतो त्या नोडवर होते. लिंक स्टॅकवर होणारे ऑपरेशन्स कुठले तर इनिशियलाइज स्टॅक, पुश स्टॅक, पॉप स्टॅक, स्टॅक टॉप, स्टॅक एम्प्टी, फुल स्टॅक, स्टॅक काउंट आणि डिस्ट्रॉय स्टॅक हे सर्व ऑपरेशन्स लिंक स्टॅकवर होतात. इनिशियलाइज स्टॅक म्हणजे काय तर या ऑपरेशनने आपण टॉप पॉइंटर हा नलला सेट करतो आणि म्हणजे की एम्प्टी स्टॅक हा आपण इथे क्रिएट करतो. त्यानंतर पुश स्टॅक, याने काय होते तर स्टॅकमध्ये आपण एलिमेंट इन्सर्ट करू शकतो. तसेच पॉप स्टॅक म्हणजे काय तर पॉप या फंक्शनने आपण डेटा ज्या ज्या नोडवर पॉइंटर असेल, टॉप हा पॉइंटर असेल, त्या नोडमधील एलिमेंट हा आपण डिलीट करू शकतो. आता त्या पुढचे ऑपरेशन काय तर स्टॅक टॉप फंक्शन. तर याने आपण काय करतो तर स्टॅकमध्ये टॉपला जो नोड असेल त्या नोडमधील डेटा हा आपल्याला माहित होतो. त्यानंतर स्टॅक एम्प्टी. स्टॅक एम्प्टी हे ऑपरेशन कशासाठी युज केले जाते तर स्टॅक हा एम्प्टी आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी. नंतर स्टॅक काउंट. स्टॅक काउंट हे फंक्शन आपण कशासाठी युज करतो तर स्टॅकमध्ये करंटली किती एलिमेंट्स आहेत किंवा किती डेटा आहे हे चेक करण्यासाठी. त्यानंतर डिस्ट्रॉय स्टॅक फंक्शन हे कशासाठी आपण युज करतो तर स्टॅकमध्ये जो काही डेटा आहे तो सर्व डेटा डिलीट करण्यासाठी आपण डिस्ट्रॉय स्टॅक हे फंक्शन युज करतो. ज्या पद्धतीने आपण लिंक लिस्ट यूज करून स्टॅक इम्प्लिमेंटेशन बघितले त्याच पद्धतीने क्यूचे देखील लिंक लिस्टचा उपयोग करून इम्प्लिमेंटेशन करता येते. तुम्हाला सर्वांना क्यूचा कन्सेप्ट आणि त्याचे ऍप्लिकेशन हे माहितच आहे. क्यूचा कन्सेप्ट काय आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट. क्यू जेव्हा एरो यूज करून तयार करतो तेव्हा त्याचे खूप ड्रॉबॅक आहेत. ते असे की त्याची साईज ही फिक्स्ड असते, त्यामुळे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळत नाही. म्हणजे आपण मॅक्झिमम साईज नाही देऊ शकत. म्हणजे जर आपण मॅक्झिमम साईज दिली तर मेमरी युटिलायझेशन हे पुअर होते. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आपण सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशनचा यूज करून क्यू कशी रिप्रेझेंट होते हे बघूया. लिंक क्यूची मी तुम्हाला एक डायग्राम स्लाइडवर दिलेली आहे, त्यात बघा. लिंकच्या डायरेक्शनमुळे आपल्याला इन्सर्शन किंवा डिलिशन करणे अगदी सोपे होते. एक म्हणजे आपण नोड इझिली रिअर साईडने ऍड करू शकतो आणि नोड इझिली फ्रंट साईडने डिलीट करू शकतो. म्हणून लिंक लिस्ट यूज करून क्यू इम्प्लिमेंट करणे बेटर वे आहे. आता आपण लिंक क्यूचे इम्प्लिमेंटेशन कसे होणार ते बघूया. तुम्हाला जी डायग्राम स्लाइडवर दिली आहे त्यात बघा, नोड स्ट्रक्चर दिलेले आहे. तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे की नोडमध्ये दोन पार्ट्स असतात. एक पार्ट हा डेटासाठी असतो, तर दुसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक दिलेली असते. तर हा नोड स्टोअर होताना डायनॅमिक मेमरी स्टोअर होतो आणि त्याला इन्सर्ट करायचा किंवा डिलीट करायचा हे प्रोग्रामच्या रिक्वेस्टवर डिपेंड असते. आता बघा, प्रोग्रामॅटिकली हा नोड कसा रिप्रेझेंट करायचा, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा कोड स्लाइडवर दिलेला आहे, त्यात बघा. स्ट्रक नोड इंटीजर डेटा स्ट्रक नोड पॉइंटर नेक्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट पॉइंटर फ्रंट इज इक्वल टू पॉइंटर रेअर इज इक्वल टू नल. इथे क्यू मधील एलिमेंट हे डिक्लेअर होतात ते नोडच्या स्ट्रक्चरने, नोड स्ट्रक्चर यूज करून. प्रत्येक नोडमध्ये डेटा डिक्लेरेशन आणि लिंक पॉइंटर पुढे येणाऱ्या नोडच्या एलिमेंटचा, असे दोन पार्ट्स असतात. ज्या वेळेला फ्रंट पॉइंटरला इनिशियलाइज केले जाते आणि रेअरला नल केले जाते, त्यावेळेला क्यू ही एमटी असते. ज्या वेळेला क्यू ही एमटी कंडिशनमध्ये असते, त्यावेळेला पॉइंटर हा नल सेट केला जातो. आता बघा, जी स्लाइडवर तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, आता लिस्टमध्ये बघा, तुम्हाला दिसतेच आहे 10, 20, 30, 40 आणि 50 हे एलिमेंट इन्सर्ट केलेले आहेत. तर तेव्हा रेअर हा पॉइंट कुठे आहे, तर 50 ला, कारण 50 हा आपण सगळ्यात शेवटी इन्सर्ट केलेला आहे. आणि या लिंक क्यूवर होणारे ऑपरेशन कुठले कुठले, तर एन क्यू ऑपरेशन्स, इज एमटी क्यू ऑपरेशन, इज फुल क्यू ऑपरेशन, डी क्यू ऑपरेशन, गेट फ्रंट क्यू ऑपरेशन, क्यू काउंट ऑपरेशन्स आणि डिस्ट्रॉय क्यू, या पद्धतीचे ऑपरेशन्स या लिंक क्यूवर होतात. एखादी न्यू नोड तयार करून या क्यू मध्ये इन्सर्ट करायचा म्हणजेच काय, तर एन क्यू. तर यात न्यू नोड ज्या वेळेला आपण इन्सर्ट करतो, त्यासाठी आपल्याला आधी त्या नोडसाठी मेमरी अलोकेट करावी लागणार. जसे आपण लिंक लिस्टचे ऑपरेशन बघितलेच आहे, नोड इन्सर्ट करण्यासाठी जसे आपल्याला मेमरी अलोकेट करावी लागते, सेम त्याच पद्धतीने आता क्यू मध्ये जर तुम्हाला नोड इन्सर्ट करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला मेमरी ही अलोकेट करावी लागणार. जर मेमरी अलोकेशन हे सक्सेसफुली झाले, तर न्यू नोड हा क्रिएट होणार आणि त्यामध्ये आपल्याला जो डेटा इन्सर्ट करायचा आहे तो इन्सर्ट होणार आणि त्याची जी नेक्स्ट फील्ड आहे ती काय आहे, लिंक. तर लिंक ही काय सेट होणार, नल. तर ह्या एनक्यू साठी दोन कंडिशन असतात, इन्सर्शन इन टू अन एमटी क्यू, म्हणजे एमटी क्यू मध्ये आपण एखादी नोड इन्सर्ट करणार, आणि दुसरी कंडिशन म्हणजे इन्सर्शन इन टू क्यू कंटेनिंग डेटा, म्हणजे आधी नोड इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर नोडमध्ये एलिमेंट हा इन्सर्ट करावा, डेटा हा इन्सर्ट करावा. त्यानंतरचे ऑपरेशन इज एमटी क्यू. तर हे ऑपरेशन काय परफॉर्म करते, तर तुमची क्यू एमटी आहे किंवा नाही. त्यानंतर डिलीट क्यू, हे कशासाठी, तर क्यू मधील नोड हा डिलीट करण्यासाठी. तसेच गेट फ्रंट क्यू, हे ऑपरेशन कशासाठी यूज करतो, तर क्यूच्या फ्रंटला कुठला डेटा आहे हे माहीत करून घेण्यासाठी गेट फ्रंट क्यू हे फंक्शन आपण यूज करतो. नंतर क्यू काउंट फंक्शन, हे कशासाठी यूज करतो, तर क्यू मध्ये किती एलिमेंट्स आहेत हे काउंट करण्यासाठी आपण क्यू काउंट फंक्शन यूज करतो. त्यानंतर डिस्ट्रॉय क्यू, हे कशासाठी, तर क्यू मध्ये जो काही डेटा असेल तो सर्व डेटा हा डिलीट करण्यासाठी, म्हणजेच क्यू एमटी करण्यासाठी डिस्ट्रॉय क्यू हे ऑपरेशन आपण यूज करतो. त्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी क्यू ही माहितीच आहे. प्रायोरिटी क्यू म्हणजे काय, तर जसे की आपण सपोज हॉस्पिटलमध्ये गेलो आणि 3-4 ऍक्सिडेंट केसेस या ऍट अ टाइम आल्या, तर त्यावेळेला डॉक्टर आधी प्रेफरन्स कोणाला देणार, तर तो ज्या व्यक्तीला सर्वात जास्त वेदना होत आहेत किंवा जो व्यक्ती सर्वात जास्त सिरियस आहे त्या व्यक्तीला आधी तो प्रेफरन्स देणार. तर अशीच प्रायोरिटी क्यू असते. तर त्याच पद्धतीने प्रायोरिटी क्यू मध्ये सुद्धा आपण लिंक लिस्टचा उपयोग करू शकतो. आपण आतापर्यंत डब्ल्यू लिंक लिस्ट म्हणजे काय ते बघितले आणि त्यानंतर लिंक लिस्टचा उपयोग करून स्टॅक इम्प्लिमेंट कसा करू शकतो हे बघितले. कारण ज्या वेळेला आपण स्टॅक हा अॅरे यूज करून इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर ह्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी आपण लिंक लिस्टचा यूज करून स्टॅक इम्प्लिमेंट करतो. सेम त्याच पद्धतीने आपण या लिंक लिस्टचा उपयोग करून क्यू हा इम्प्लिमेंट कसा होतो हे बघितले. कारण क्यू देखील अॅरे यूज करून जर आपण इम्प्लिमेंट केले तर त्यामध्ये देखील बरेच प्रॉब्लेम्स येतात, आणि ह्या सर्व प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी आपण लिंक लिस्टचा उपयोग करू शकतो, आणि याने आपले काम अगदी सोपे होते. तर इथे मी आजचा माझा हा टॉपिक संपवते. धन्यवाद.